श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नवव्या अध्यायाचा अप्रतिम असा 28वा श्लोक आपण पाहिला। शुभाशुभ फलैरेवन मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पश्यसी। माझ्यापर्यंत येण्याचा एकमेव मार्ग म्हणून अर्जुना यापरी पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ। हा कर्मसन्यास बरं का, भगवे वस्त्र धारण करून घेतलेला संन्यास नव्हे, कर्मासन्यास। मी कर्म केले याची आठवण न ठेवणे, हे कर्म परमात्म्यानी परमात्म्या प्रित्यर्थ केलेले आहेत, त्याचे फळही परमात्म्याचे आहे। ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म, जन्मासवे श्रम वरचिलही गेले। जन्म मरण्याचे हे श्रम पूर्णपणे गेले, अशा हातवटीने ते कर्म करायचे आहे। आज नवव्या अध्यायाच्या 29व्या श्लोकापासून पुढे निरूपण सुरू करूया। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियाः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे, सम आहे म्हणजे सारखा व्याप्त आहे, मला आपला व परका कोणी नाही। जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे। फार महत्त्वाचा हा श्लोक, हाही महत्त्वाचा श्लोक आहे आणि याच्यात फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे। आता निरूपणात आपण लक्षपूर्वक ऐकूया। तुम्ही पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरीसा, जे थाप परू ऐसा भागु नाही, जे ऐसिया माते जाणूनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करूनी भजती माते, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे, सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माजी असे, आणि बीजकणू वसे वटी जेमी, तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीची अंतरे, वासुनियांतु वट वस्तु विचारे मी ते चिते, आता जायांचे लेणी जैसे अंगावरी आहाच वाणी, तैसे देह धरणे उदासतयाचे। भक्त ज्याचे स्वरूप असतो ना, तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक। जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे व जेथे आपला आणि परका असा भेद नाही, तरी तो सर्वभूती सदा सरीसा, जेथ आप परू ऐसा भागू नाही, आपला आणि परका असा मला कोणी नाही। हा क्षत्रिय, हा ब्राह्मण, हा वैश्य, हा शूद्र असा भेद माझ्यात नाही, या वर्णव्यवस्थेच्या पलीकडे मी आहे। अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी, अरे माणसात तर जाऊ द्या, सर्वसामान्य प्राण्यांमध्ये, लहानातल्या लहान प्राण्यांमध्ये, एका मुंगीमध्ये आणि एका विशाल काय हत्यामध्ये, सर्वत्र मी सारखा समान योग्यतेचा समान अंशाने भरला आहे। अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात आणि मनोभावाने कर्मे करून त्याच्याने माझे भजन करतात, काय करतात, कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण, मी कर्म केले हा जो अहंकार त्याचे ठिकाण ते पूर्णपणे नाहीसे करतात। जे ऐसे या माते जाणूनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करूनी भजती मते। अशा प्रकारे मनोभावाने कर्मे करून, जीवभावाने कर्मे करून त्याद्वारे माझे भजन करतात, कर्म तर करतात, कर्म करताना माझे भजन करतात, मग सांगितलं होतं कालच्या भागात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। सावतामाळ्याचे हे अभंग, ते जे कर्म करायचे त्या कर्मांवर आधारित अभंग, आणि त्या कर्मामध्ये ते परमात्म्याला पाहिजे। कर्म करणे करणे परमात्म्याचे, आणि कर्माचे फळही परमात्म्याचे। ते देहात आवर्तांना दिसतात आणि देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते। ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतकरणात संपूर्णपणे भरलेलो आहे। गोरा कुंभारांनी त्या मुलाला कशाप्रकारे मातीत चिंगरून टाकलं होतं हा प्रसंग सर्वांना माहिती आहे, कारण तो आपल्या कीर्तनात, पांडुरंगाच्या कीर्तनात इतका दंग होता। आपलं काम तर करतच होता, मातीला चेपण्याचं काम तर तो करत होता, पण त्या कामामध्ये तो इतका दंग होता की काम करत होता पण पांडुरंगा प्रत्यर्थ। आपल्या विस्तारासह वटत्व पण ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बियामध्ये समाहित असते, आणि त्याचप्रमाणे ते लहानशे बी एवढ्या मोठ्या वडाच्या झाडाला तयार करते, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परांमध्ये बाह्य नाम रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे। बाहेर दिसायलाच फक्त भेद आहे, पण वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत। अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत। आता उसने मागून आणलेले दागिने जर अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्याच्या मनात अशी उदासीनता असते, अगदी तसे हे भक्तही आपल्या देहाविषयी उदासीन असतात। किती सुंदर, एखाद्या स्त्रीनी कुठून तरी मागून, उसने मागून दागिने आणले आणि घातले, त्याच्याने तिची सुंदरता वाढते, पण त्या सुंदरतेकडे तिचं लक्ष नसते कारण ती त्या दागिन्यांबद्दल उदासीन असते। अगदी तशाप्रमाणे, अगदी त्याप्रमाणे अशा उच्च कोटीच्या भक्तांमध्ये अजिबात या देहाविषयी आसक्ती नसते आणि देहाबद्दल ते अजिबात बॉदर करत नाही। म्हणून देहाकडे दुर्लक्ष करतात असं नाही, देह हे साधन आहे परमात्मप्राप्तीचं। देहाची जी निगा जपायसायची ती तर जपावीच लागेल, पण मी देह आहे ही बुद्धी पूर्णपणे नष्ट झालेली असते, आणि मी एक पवित्र आत्मा आहे फक्त या बुद्धीचाच उदय त्यांच्या ठिकाणी असतो। परिमळू निघालिया पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह, येर अवष्टंभू जो आघवा, तो आरुडोनी मदभावा, मदची आतू पांडवा पैठा जाहला। जर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का असं जर वाटत असेल, तर त्यांनी हा देह ठेवला नाही, किंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने तो धरून ठेवला आहे। त्यांचे प्रारब्ध कर्म जे असतील ते कटण्यासाठी तो देह आहे, हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट करतात। वायूने आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मग मागे केवळ देठाला जसे सुगंधशून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवते। अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थिर झालेला असतो, आणि तो देहाहंकार जाऊन मी एक पवित्र आत्मा आहे एवढीच जाणीव त्यांच्या ठिकाणी शिल्लक असते। अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भा, साधुरेव समंतव्यः सम्यग्यव्यसितो हि सा। पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे, कारण त्याचा यथार्थ निश्चय हा झालेला आहे। ऐसे नी भजते नी प्रेम भावे, जया शरीरही पाठी नपवे, तेने भलतया भावे जातीचिया, आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीरसेल वाटा, परी जीवित वेचिले चोहटा भक्तीचिया की, अगांतीचिया मती साच पण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी, तो आधी जरी अनाचारी सर्वोत्तमूची अवधारी, जैसा बुड़ाला महापुरी न मरतू निघाला, तयाचे जीवित ऐल थड़िये आले, म्हणोनी बुड़ाले पण जीवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती। या लागी दुष्कृती जरी जाहला, तरी अनुताप तीर्थी नहाला, नाहुनी मजा तू आला सर्व भावे। अशा प्रकारे प्रेम भावाने भजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही तो मग कोणत्या का जातीचा असेना, आणि अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे। परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे, अरे मरण प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनारूप खरोखर पुढे जन्म मिळतो। याकरिता ज्याने आपला जीव शेवटच्या वेळी भक्तीला अर्पण केला तो पूर्वीचा जरी दुराचारी आणि पापाचरणी असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे हे समज। जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची पूर्वीची बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली, अगदी त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही। याकरिता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चातापरूपी तीर्थात त्याने स्नान केले, आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावानी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला। आता याचा अर्थ असा लावू नये की आयुष्यभर पाप करत राहावे आणि मर्ताक्षणी शेवटी शेवटी पुण्य करून घ्यावे। मर्ताक्षणी शेवटी म्हातारपणी ज्ञानेश्वरी ऐकावी, एकनाथी भागवत ऐकावा, आणि मग आम्ही शुद्ध होऊन जाऊ, आणि आम्ही कितीही पापाचरणी असलो तरी देव आम्हाला चांगल्या स्थितीत घेऊन जाईल, असा अर्थ याचा नाही आहे। याचा अर्थ असा आहे की एका जन्मात दुराचरणी असले, शेवटी तुम्ही चांगल्या मार्गाला लागले, पुढच्या जन्मी आणखी चांगल्या घरात जन्म मिळेल, आणखी अभ्यास घडेल, आणि हळूहळू हळूहळू तुम्ही देवाच्या मार्गाकडे लागाल, त्या परमात्मस्वरूपी लागाल। तरी आता पवित्रतयाचे कुळ अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले या फळ तयासीच जोडले, तो सकळही पढिन्नला तपे तोची तपिन्नला, अष्टांग अभ्यासिला योगुतेणे, हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था मजची लागी, अवघिया मनोबुद्धिचिया राहटी, भरोनी एक निष्ठेचिया पेटी, जीणे मजमाजी किरीटी निक्षेपिली। तर आता तो कितीही दुराचारी होता, त्याचे पवित्र चांगले कुळ नव्हते, पण शेवटच्या क्षणी तो हळूहळू अभ्यास करून माझ्या ठिकाणी अनन्य झाला असेल तर आता त्याचे कुळ पवित्र झाले, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ असे त्याला जन्म आल्याचे फळ त्याला मिळाले। त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपाचे आचरण केले किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला असे होईल, पण यासाठी त्याचा निश्चय त्याचा अनन्य भाव माझ्या ठिकाणी असायला पाहिजे। अर्जुना हे फार वर्णन पुरे, ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे ना तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडतो, पण त्याची अखंड आवड माझ्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। हे अर्जुना ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठासाठी त्या एकनिष्ठेने आणि त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली आहे ना, अशा लोकांना हा लाभ होतो। आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण म्हणजे वाल्मिकी। वाल्मिकी हा एक डाकू होता, लोकांना मारायचा लुटायचा आणि त्यांच्याजवळचं सर्व द्रव्य हिसकावून घ्यायचा, त्यांच्यावर अत्याचार अन्याय करायचा। एक माणूस मारला की एक खडा असे त्याने खड्यांनी पिपी भरलेले होते, इतके लोक त्यांनी मारले होते। मग त्या वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे, त्याचा भाव श्रीरामाचे चरणी इतका अनन्य झाला की तो वाल्याचा वाल्मिकी झाला. एक डाकू अंगुलीमार याची कथा आपण बुद्धांच्या चरित्रामध्ये ऐकलेली आहे. अंगुलीमार नावाचा डाकू लोकांचे बोट कापायचा. एकदा बुद्धांवर नजर ठेवून होता. लोकांनी बुद्धांना सांगितलं की त्या मार्गाने जाऊ नका, त्या मार्गात तो अंगुलीमार असतो. आणि नेमकं बुद्धांनी ठरवलं की मी जाईल, पाहूया काय होते ते. आणि बुद्धासमोर तो आल्यानंतर बुद्धांनी जो थोडासा त्याला उपदेश केला, त्या उपदेशामुळे तो अंगुलीमार डाकू बुद्धाचा एक फार मोठा भक्त झाला आणि तोही भिक्षू म्हणून बुद्धांसोबत वावरू लागला. हे सर्व आपल्याला माहिती आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी असं समजू नये की हे एका जन्मात साध्य होऊन जाईल. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. जो अल्प काळामध्ये धर्मात्मा होतो त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. अल्प काळात बरं का, अल्प काळात धर्मात्मा होण्यासाठी काय करावं लागत असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. जो अल्प काळात धर्मात्मा होतो त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कोणते या, माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू निश्चयपूर्वक जाण. भक्त नाश पावत नाही याचा अर्थ काय असेल, हा भक्त शाश्वत माझ्या स्वरूपापर्यंत येऊन मिळतो. तो आता अवसरे मज सारिखा होईल ऐसा ही भाव तुझ जाईल हा गा अमृतात राहील तया मरण कैचे. पै सूर्य जो वेळू नुदैजे तया वेळा की रात्री म्हणजे ते विमाझी भक्तिवीण जे की जे ते महापाप नोहे. म्हणून तया चिया चित्ता माझी जवळी क पांडू सुता तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. जैसा दीपे दीपू लाविजे तेथ आदिल कोण हे नोळखिजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मी होनी ठाके. मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती किंबौना जिती माझे निनावे. एथ पार्था पुडत पुडती तेची ते सांगो किती जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजे गा. तो भक्त आता कालांतराने मदरूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतकरणात येईल. अगं अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल. जो माझ्या स्वरूपात आला आहे तर तो अगदी अमृताच्या मुरब्यात त्या मुरावळ्यासारखा मुरून गेलेला आहे, त्याला कसले मरण. ज्या वेळेस सूर्य उदयन असतो त्या काळास रात्र असे म्हणतात. तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातकच आहे असे समज. अर्जुना, याकरिता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्या वेळेसच खरोखर तो मद्रूप होतो. भक्ताच्या चित्तास, मनास नाही, भक्ताच्या चित्तास. चित्त हा आत्म्याचा भाग आहे, म्हणून त्या चित्ताला जेव्हा माझे स्वरूप सानिध्य मिळेल, त्या आत्म्याला माझे स्वरूप सानिध्य मिळेल, तेव्हा हा सगळा खेळ संपतो जन्ममरणाचा. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, अगदी त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूपच होऊन राहतो. जैसा दीपे दीपू लाविजे तेथ आदला कोण हे ओळखीजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मी होऊन ठाके. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती आणि तेज आहे. फार काय सांगावे, माझ्या जीवाने जे जगलेले आहे ते सर्व तो होऊन राहतो. अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नको, कारण माझी भक्ती हाच एकमेव उपाय मला प्राप्त करण्याचा आहे, याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. अगा कुणाची या चोखटपणा नलगा अभिजात्यक झणी श्लाघा व्युत्पत्तीचा वावुगा सो सुका वहावा का रूपे वयसा माजा आथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा परी पाल्हाळते कणे वीण सोपटे कणसे लागली आथी एक दाटे काय करावे गोमटे वो सनगर नातरी सरोवर आटले राणी दुखिया दुखी भेटले का वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कूळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावे वपरी जीवची नाही। अरे आमचे कूळ शुद्ध आहे या अभिमानामध्ये राहू नकोस। मी अमका आहे मोठा कूळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्र अध्ययनाची पोकळ हाव व्यर्थ का बाळगावी। उत्तम सुस्वरूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे। संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा कारण माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल ना तर हा सर्व पसारा निष्फळ आहे। धान्य वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग, त्यांच्यामध्ये दाणे तर नाहीच। शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग। अथवा सरोवरामधील पाणी आटले किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडली तर त्याचा एखाद्या झाडाला काय उपयोग आहे, कोणाला काय त्याचा उपयोग आहे। सर्व ऐश्वर्य अथवा कूळ व जाती यांचा डौल हा त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नाही अशा निर्जीव शरीराप्रमाणे ही गोष्ट होईल। तैसे माझी भक्ती विण जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काई पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली तैसी पुण्ये डावलुनी गेली अभक्तांते निंब निंबोळ्या मोडोनी आला तरी तो कावळ्यांसी चिसुकाळू जाहला तैसा भक्तिहीनो वाढिन्नला दोषांची लागी का षड्रस खापरी वाढिले वाढुनी चोहटा रात्री सांडिले ते सुनियांचे ची ऐसे झाले जियापरी तैसे भक्तिहीनाचे जिणे जो स्वप्निही परी सुकृत नेणे तेणे संसार दुःखासी आमंत्रणे ओगरिले गा म्हणोनी कूळ उत्तम नोहावे जाती अंत्याही व्हावे वरी देहाचे नि नावे पशुचे हि लाभो पाहे पा सावजे हातिरू धरिले तेणे तया काकळुती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वावो जाहले पातलिया माते। अगदी त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्या जगण्याला आग लागो। अर्जुना या पृथ्वीवर दगड नाहीत का, तेही तर या पृथ्वीवरच आहे। हिवराची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्य निघून जातात। निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या तर त्या निंबोळ्यांचा काय उपयोग आहे, कोणाला उपयोग आहे, त्या फक्त कावळ्यांच्याच कामी पडतात, बाकी कोणी त्याला खाऊ शकत नाही। अगदी त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो। अथवा षड्रस युक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता ते जसे कुत्र्यांच्याच उपयोगी पडते त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे। जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच देऊन ठेवले आहे असे समज। याकरिता कूळ उत्तमच असले पाहिजे असे काही नाही, तो ब्राह्मणच असला पाहिजे, तो क्षत्रियच असला पाहिजे असे काही नाही। जातीने नीच योनीत जरीच असला तरी चालेल, अंत्यज असला तरी चालेल, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल। हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले, त्याच्या तळ्याखातून सुटण्याकरिता त्याने मोठ्या काकुळतीने माझा धावा केला होता आणि त्याला सोडवण्यासाठी मी फार योगाने वेगाने तिथे पोचलो होतो आणि त्याची मी सुटका केली होती। गजेंद्र मोक्षाचा हा प्रसंग जो भागवतामध्ये येतो, तर मी त्या गजेंद्रासाठी सुद्धा धावून गेलो तर मग सर्वसामान्यांसाठी माणसांसाठी का बरं धावून जाणार नाही। इथे जातीची धर्माची कसल्याही प्रकारची काही आडकाठी नाही। फार सुंदर हे निरूपण सुरू आहे। 31वा श्लोक आपला संपला आहे। आज आपण इथे थांबणार आहोत आणि उद्या 32व्या श्लोकाला आपण आरंभ करूया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।